नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता फक्त 2 दिवस उरले आहेत. सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्ष आपल्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी एकामागून एक प्रचारसभा घेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी आरकेपुरम इथं एका जाहीर सभेला संबोधित करतील. पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह राजेंद्र नगर, चांदनी चौक आणि लक्ष्मीनगर इथल्या सभांना उपस्थित राहतील. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ दिल्लीत एक प्रचार फेरी काढणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह हे दिल्लीतील अनेक भागात जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुस्तफाबाद परिसरात एका जाहीर सभेला संबोधित करतील. पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हेही राष्ट्रीय राजधानीत सभा घेणार आहेत. दरम्यान 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असून 8 तारखेला मतमोजणी होणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथून गुजरातमधील द्वारका इथं यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक खासगी बस आज डांग जिल्ह्यातल्या सापुतारा घाटातील खोल दरीत कोसळली. या अपघातात 2 महिला आणि 3 पुरुषांसह 5 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डी त्र्यंबकेश्वर इथं दर्शन घेऊन काल रात्री नाशिकहून बसने यात्रेकरू निघाले होते. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस कठडा तोडून खोल दरीत कोसळली. या अपघातातील जखमींवर अहवा इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधले यात्रेकरू मध्य प्रदेशातील गुना, शिवपुरी आणि अशोकनगर जिल्ह्यातले आहेत असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची विक्री अधिक पारदर्शक आणि शेतकऱ्यांच्या हिताची होण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीनं ई नाम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या 7 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना ई लिलाव पद्धतीनं शेतमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत सुमारे 30,000 शेतकऱ्यांनी ई नाम प्रणालीवर नोंदणी केली आहे. 2024 या वर्षाअखेर जवळजवळ 35 लाख क्विंटल शेतमालाची विक्री झाली आहे. यातून सुमारे 1,300 कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाली असून शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यास होत आहे. शेतकऱ्यांनी हमीभाव आणि बाजारभावासाठी नजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई नाम प्रणालीवर नोंदणी करून जास्त भाव देणाऱ्या व्यापाऱ्यांकडे शेतमाल विक्री करावा असं आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केलं आहे. मुंबई इथं काल पार पडलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2 दशकांहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी सचिन यांना सन्मानित केलं. भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याला 2024 मधल्या त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उमरीगर पुरस्कार देण्यात आला. भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनानं 4थ्यांदा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकला. बीसीसीआयनं यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेल्या आर अश्विनचाही सत्कार केला. महिलांच्या 19 वर्षाखालील T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू आहे. मलेशियातल्या क्वालालंपूर इथं होत असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिका संघानं 13 षटकात 5 खेळाडूंच्या बदल्यात 45 धावा केल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 5वा आणि शेवटचा सामना आज संध्याकाळी मुंबईत खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतानं 3-1 अशी विजय आघाडी घेतली आहे. दरम्यान T20 मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 5 फेब्रुवारीला, दुसरा 9 फेब्रुवारीला आणि तिसरा 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे. नेदरलँड्समध्ये काल झालेल्या टाटा स्टील्स मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदानं सर्बियाच्या अलेक्सी श्वाचा पराभव केला तर विश्वविजेत्या डी गुकेशला नेदरलँडच्या जॉर्डी व्ही फॉरेस्टनं बरोबरीत लोकलं. 12व्या आणि शेवटच्या फेरीनंतर प्रज्ञानंदानं सलग 3रा विजय मिळवत 8.5 गुण मिळवले. 11व्या फेरीत गुकेश प्रज्ञानंद आणि उझबेकिस्तानच्या नेदिरबेक अब्दुल सत्तारोह यांच्यापेक्षा 0.5 गुणांनी आघाडीवर होता. पण आता त्याचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर तो प्रज्ञानंदाच्या बरोबरीत आला आहे. दुसरीकडे अब्दुल सत्तारोहाला भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगाईसकडून पराभव पत्करावा लागला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.